आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आज गुजरात दौऱ्यावर, समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार। चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं देशभरात पुनःप्रसारण। H-1B वीजा प्रणालीसाठी अमेरिकेद्वारे नियमांमध्ये बदल। इराणमध्ये रोजगारासंदर्भात जाताना फसवणूक टाळण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर फोरमध्ये दाखल। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। ते भावनगर इथं समुद्र क्षेत्राशी संबंधित समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील। यामध्ये सागरी प्रकल्प, LNG पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, महामार्ग, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूक यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे। मुंबईतील नवीन क्रूज टर्मिनल, कोलकाता आणि पारादीप इथं बंदरावर नवीन कंटेनर सुविधा आणि दीनदयाळ बंदरावर हरित जैव मिथेनॉल प्रकल्पांना जोडणाऱ्या विविध सुविधांचा यामध्ये समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांच्याबरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली। भारत आणि ग्रीस दरम्यान द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। यामध्ये व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक विकास, संरक्षण, संपर्क आदी मुद्द्यांचा समावेश आहे। दरम्यान पंतप्रधान मित्सोताकिस यांनी 2026 भारताने आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेसाठी पाठिंबा दर्शवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित चलो जीते है हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट देशभरातील लाखो शाळा आणि एकंदर 500 सिनेमाघरांमध्ये पुनःप्रसारित करण्यात आला। स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेला छोटा नरू आपल्या लहान जगात बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असल्याची ही गोष्ट आहे। चलो जीते है हा चित्रपट मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केला आहे। हा लघुपट 2018 प्रदर्शित झाला होता। आता गेल्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत पुनःप्रसारित करण्यात येत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत। गयाजी इथं विष्णुपद मंदिराला त्या भेट देणार आहेत। पूर्वजांना आदरांजली वाहण्यासाठी गयाजी इथं पितृपक्ष मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। ऑनलाईन किंवा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडून मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नसल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं पुनरुच्चार केला आहे। कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कुठल्याही मतदाराची नावं चुकीच्या पद्धतीनं काढून टाकली गेलेली नसल्याचंही आयोगानं म्हटलं आहे। मतदारांची नावं संशयास्पदरित्या काढून टाकण्याच्या प्रयत्नांबद्दल खुद्द निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच 2023 पोलिसांकडे FIR नोंदवला होता असा खुलासाही आयोगानं केला आहे। तसंच आयोगानं महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघात मतदार यादीतली नावं काढून टाकल्याच्या आरोपाबाबतही खुलासा केला आहे। आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राजुरामधील मतदार यादीत नावं समाविष्ट करण्यासाठी 7,792 नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले होते। या अर्जांच्या पडताळणीत 6,861 अर्ज अवैध ठरल्यानं ते फेटाळण्यात आले। एवढ्या मोठ्या संख्येनं अर्जांच्या संशयास्पद सत्यतेमुळे राजुराच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी चौकशी करून FIR नोंदवल्याचं आयोगानं म्हटलं आहे। दुबई इथं झालेल्या 28व्या जागतिक टपाल परिषदेदरम्यान भारताची जागतिक टपाल संघटनेच्या प्रशासन परिषदेत पुन्हा निवड झाली आहे। भारताची पुनर्निवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा इंडिया पोस्टच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास दर्शवणारी असल्याचं दळणवळण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। भारत 1876 जागतिक टपाल संघटनेचा सदस्य आहे आणि जागतिक पोस्टल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान देत आहे। भारत जागतिक टपाल क्षेत्राचं भविष्य घडवण्यात, नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि विकासाला चालना देण्यात सक्रिय भूमिका बजावत राहील। प्रशासकीय परिषदेत नेतृत्वाची भूमिका बजावण्याचा आपला हेतूही भारताने व्यक्त केला आहे। ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या. शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फायदा मध्यस्थांच्या खिशात न जाता थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि याचा प्रभाव येत्या 22 तारखेपासूनच दिसायला हवा असं चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणमध्ये नोकरीची आश्वासनं किंवा तिथं नोकरी देऊ करण्याच्या प्रस्तावांबाबत सर्व भारतीय नागरिकांनी कटाक्षानं सतर्कता बाळगावी असा सावधगिरीचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिला आहे. भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याची खोटी आमिष दाखवून तिथून अन्य कुठल्या तरी देशात नोकरीसाठी पाठवलं जाईल अशी आश्वासनं देऊन भुलवलं जातं. इराणमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण केलं जातं आणि नंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबांकडे खंडणी मागितली जाते. अशी बरीच प्रकरणं अलीकडे घडल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B व्हिसा प्रणालीसाठी आता 88 लाख रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशी कामगारांचा अमेरिकेत येण्याचा ओघ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या व्हिसावर इतर देशांमधून कामगार आणण्यासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना दरवर्षी प्रतिव्हिसा हे शुल्क भरावं लागेल आणि स्थानिक अमेरिकी नागरिकांपेक्षा हे परदेशी नागरिक अधिक कुशल असल्याचं सुनिश्चित करावं लागेल असं व्हाईट हाऊसचे कर्मचारी विषयक विभागाचे सेक्रेटरी विल शार्फ यांनी याबाबत बोलताना सांगितलं. जगभरातील देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धची कारवाईला बळकटी देण्याचं आणि कारवाई तीव्र करण्याचं आवाहन काल भारतानं केलं. पाकिस्तान दहशतवाद आणि पाकिस्तानी सैन्यदल यांच्या दरम्यानचं संगनमत असल्याबद्दल जगाला कल्पना आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांद्वारे नव्यानं जारी केलेल्या व्हिडिओसंदर्भात माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं की अशा घटनांमुळे परिस्थिती अधिक स्पष्ट होते. संयुक्त राष्ट्रांच्या आगामी उच्चस्तरीय अधिवेशनादरम्यान पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांना दूरस्थ माध्यमातून संबोधित करण्याची परवानगी देण्याचा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने काल मतदान केलं. अमेरिकेने पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी व्हिसा नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला. पॅलेस्टिनी राज्याचा सहभाग या शीर्षकाचा ठराव मंजूर करण्यासाठी 193 सदस्यीय महासभेने 145 मतांनी ठरावाच्या बाजूने 5 सदस्यांनी विरोधात आणि 6 जण यावेळी गैरहजर होते. अमेरिका आणि इस्रायलने या निर्णयाविरुद्ध मतदान केलं तर भारत याला पाठिंबा देणाऱ्या देशांपैकी एक होता. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकात 189 धावांचं लक्ष ठेवलं होतं पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 167 धावा करू शकला. अर्षदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतरराष्ट्रीय T20 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या स्पर्धेत भारतानं यापूर्वी जिंकलेल्या 2 सामन्यांसाठी 4 गुण मिळवून सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. ओमानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज गुजरात दौऱ्यावर. समुद्र से समृद्धी उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं देशभरात पुनःप्रसारण. H-1B व्हिसा प्रणालीसाठी नियमांमध्ये बदल. इराणमध्ये रोजगारासंदर्भात जाताना फसवणूक टाळण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर 4 मध्ये दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.